आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, ये फीलिंग मुझे बहुत दिनों से आ रही है। कारण की का है ना, 2019-2019 फक्त एक दिवस राहिला या वर्षाचा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक पुन्हा एकदा इकडे आलेली आहे। शोच्या तिसऱ्या तासात आपण इकडे आहोत आणि वर्षाच्या शेवटच्या दिवसात ऑलमोस्ट आपण आलेलो आहोत। उद्याचा फक्त एक दिवस बाकी आहे आणि गेल्या वर्षाच्या म्हणजे जाणाऱ्या या वर्षाच्या ना बऱ्याच आठवणी आपल्या डोक्यामध्ये येत आहेत आणि म्हणजे नॉस्टॅल्जिक फील होत आहे। मी तुम्हाला विचारलं होतं तेच की मग या वर्षातल्या 2019 अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या खूप छान घडल्या तुमच्या बाबतीत आणि रेड एफएमच्या बाबतीतल्या तुमच्या काय काय स्पेशल आठवणी आहेत।
महका रेड रिवाइंड।
सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आज झाली। आज काय झालं, मला ना हिप हॉप म्हणजे रॅप मला करायला आवडतं आणि मला बीट बॉक्स पण करता येतं। तर ते आज आमची स्कूल आहे ना, स्कूल मधले एक सर होते, त्यांना असंच माझ्या मित्रांनी म्हणलं की यशला करता येतं हे गाणं वगैरे असे म्हणता येतात। मग ते सरांनी मला विचारलं तुला करता येते, मी काय मी त्यांना करून दाखवलं ते हिप हॉप रॅप आणि बीट बॉक्स। त्यांना इतकं आवडलं की त्यांनी म्हणलं की आतापासून तू रोज काय स्कूलच्या असेंब्ली मध्ये परफॉर्म करणार रोज तू।
अरे वा, मग थोडंसं आम्हालाही म्हणून दाखव ना।
हा ना, मैं लोंडा आमिर घर का घुमा हूँ गलियों में बातों में सड़क की लिखता करता वो करता जो मुझे थोड़ा अजीब लगता बिन वजह की तकलीफ है हर वक्त सहता क्यों परंपरा नहीं है फिर भी हूँ मैं संस्कारी सड़क पर एक सीखा मैंने पढ़ो तुझे भारी बहुत भारी मेरा काम भारी तू खा ले जानकारी यार उड़ा के सिग्नल पे सोता हूँ ले ले जानकारी। हाँ ना गली से ना मोहल्ले से मैं निकला हूँ सड़क से हम आखिर दादा गिरी ऊपर भड़क के हम भी फिर भी छोड़ा ना तोड़ा है थोड़ा दारूला क्योंकि पाला पड़ा तेरा सड़क से चल मन के लो जिधे झड़प में चल रहा हट्टा वट्टा ऊपर से नीचे से पीछे से देखो तो बहुत गलत किया तूने बहुत
किती भारी टॅलेंट आहे। म्हणजे खरंच असं टॅलेंट जे आहे ना यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि मग हा प्लॅटफॉर्म जो आहे रेड एफएम तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। खरंच ही भारी गोष्ट झाली आहे तुमच्या बाबतीमध्ये। डेब्यू मध्ये तुम्ही सुद्धा डेब्यू करू शकता म्हणजे हे ऐकलं आणि मला आठवलं की यार खरंच जे मी तुम्हाला सांगते ना रेड एफएमचा ऍप डाउनलोड करा तर नक्कीच तुम्ही करू शकता आणि तिकडे तुमच्या ओरिजिनल गाण्याची लिंक सुद्धा पेस्ट करू शकता। फिलहाल यहां पर मैंने आपसे ये पूछा है कि कौन सी ऐसी स्पेशल बात है जो आपके साथ हुई 2019 में। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मेरा नंबर आपके पास है 9607007935 डायल कर बताना है। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।